नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रवासी भारतीय समुदाय भारताचे खरे चित्र संसारा मुखार दवरता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले। वैजकी आणि तंत्रज्ञाना सहित सगळ्या मळार प्रवासी भारतीयांनी उत्कृष्ट कामगिरी केल्या असे ताणी सांगले। राष्ट्रपतींनी आज भुवनेश्वरात झाल्या 18व्या प्रवासी भारतीय दिस परिषदेच्या समारोप सुवाळ्यात उलोप केले। हे परिषदेत 75 देशातल्या सुमार 6000 प्रवासी भारतीयांनी वाटो घेतिल्लो। राष्ट्रपतींनी तातूतल्या 17 जणांक वेगवेगळ्या मळार उत्कृष्ट कामगिरी केल्ल्या खातीर प्रवासी भारतीय सन्मान भेटयलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2047 वर्सा मेरेन विकसित भारता खातीर सगळ्यो समस्या सोडोवपाची इत्सा आसा असे स्पष्ट केले। सरकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी जावप गरजेचे असे ताणी सांगले। मुखेल उद्देजक निखिल कामत हांणी घेतिल्ल्या मुलाखतीत ते उलयताले। राजकारणात येस मेळोवपाक समर्पण, वचनबद्धताय आणि लोकांखातीर वेळ दिवप गरजेचे आसा हाचेर ताणी भर दिलो। विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लैंगिक समानताय आणि बायला सशक्तीकरण हे भारताच्या विदेश धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधातले अविभाज्य घटक आसात असे म्हटला। भुवनेश्वरात चालू आशिल्ल्या प्रवासी भारतीय दिस परिषदेत ते उलयताले। समाजिक रचणुकेत लिंग आधारित भेद कुटुंब पातळेवेल्यान सुरू जाता आणि ताचे परिणाम भलायकी, पोषण आणि शिक्षण अशा मुळाव्या साधन सुविधांच्या वाटपात दिसून येतात असे ताणी बायलांचे फुडारपण आणि प्रभाव ह्या विषयाचेर उलयतना सांगले। ह्या अधिवेशनात आव्हानांक फुडो करून संसारिक मळार जैत जोडपी बायला फुडाऱ्यांचो भोवमान केलो। केंद्र सरकार फुडल्या वर्सा सावन मेक इन इंडिया येवजणे खाला खाजगी कंपनीच्या सहकार्यान रेल्वे चाका तयार करतले अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिली। तामिळनाडूच्या तिरुवल्लुरात 2 कंपनीच्या चाका निर्माणे विभागाक भेट दिल्या उपरांत ते प्रसारमाध्यमांकडेन उलयताले। ही चाका देशातल्या रेल्वे गाड्यां खातीर वापरतले आणि हेर देशात निर्गत करतले असे ताणी सांगले। ताच्या आधी ताणी चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीक भेट देऊन भारतीय रेल्वेच्या मुळाव्या साधन सुविधांच्या उदरगतीचो नियाळ घेतलो। मध्यम आणि उण्या उत्पन्न गटाक दर्जेदार सेवा दिवपी नवी अमृत भारत रेल्वे सेवा बेगीनूच चालीक लायतले अशी माहिती ताणी ह्या वेळार दिली। प्रभावी सरकारी धोरणां आणि उपक्रमाक लागून 2047 वर्सा मेरेन विकसित भारताचे ध्येय साध्य करपाचे दिखेन भारत नेटान मुखार वता असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुर्गन हांणी सांगले। कोल्लमातल्या अवनीश्वरमात APPM व्यावसायिक उच्च माध्यमिक विद्यालयात सुगाथा सूक्ष्म वणम कार्यावळीचे उक्तावण ताणी केले। सर्गेस्त कवी आणि पर्यावरणवादी सुगाथा कुमारी हिच्या 90व्या वाढदिसा निमतान केरळातल्या 126 विद्यालयांनी 11,340 रोपा रोवून तांकां श्रद्धांजली दिवप हो या उपक्रमाचो हेत आसा। पर्यावरण आणि जैवविविधतायेच्या संवर्धना खातीर सरकाराच्या वचनबद्धतायेचेर ताणी भर दिलो। उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी प्रयागराजात महाकुंभ 2025 खातीर आकाशवाणीचे खासा चॅनल कुंभवाणी सुरू केले। तसेच ताणी कुंभमंगल धूनचे उक्तावण केले। हो चॅनल आयच्यान 26 फेब्रुवारी मेरेन महाकुंभात जावपी दरेका कार्यावळीचेर आधारित जायत्यो कार्यावळी प्रसारित करतलो। हो चॅनल 103.5 MHz न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTTचेर आयकूंक शकतात। महाकुंभ मेळो सदांच एकचाराचो संदेश दिता असे ताणी ह्या वेळार सांगले। दिल्ली विधानसभा वेंचणुकेची अधिसुचोवणी आज जारी झाल्या उपरांत उमेदवारी अर्ज दाखल करपाची प्रक्रिया सुरू झाली। उमेदवारी अर्ज दाखल करपाची निमाणी तारीख 17 जानेवारी आसा, जाल्यार 20 जानेवारी मेरेन उमेदवारी अर्ज फाटी घेवक मुजत दवरला। 70 वांगड्यांची विधानसभे खातीर फुडल्या म्हयन्याच्या 5 तारखेक मतदान जातले आणि 8 फेब्रुवारीक मतमेजणी जातली। देशातल्या जायत्या राज्यांनी शियाचे ल्हार आनी खर जाला। दाट धुक्याक लागून नवी दिल्ली आणि NCR वाठारात दिसपट्ट्या जिनेट आडमेळी आयल्यात। ते वरवी रेल्वे, विमान आणि रस्तो येरादारीचेर परिणाम झाला। मजगती भारतीय हवामान खात्यान शियाच्या ल्हारा खातीर पंजाब, हरियाणा, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट, जाल्यार हिमाचल प्रदेशात येल्लो अलर्ट जारी केला। इंडियन सुपर लीग फुटबॉल खेळात आज सांजे 7:30 वरांचेर गुवाहाटीच्या इंदिरा गांधी एथलेटीक मैदानार नॉर्थ इस्ट युनायटेड आणि पंजाब FC पंगडा मदीं खेळ जातलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाश प्रादेशिक खबरा विभागावरवी परतून आयकात राष्ट्रीय खबरो फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर।